ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
राजद सरकार झाल्यास सुरू होईल साखर कारखाना सुबोध कुमार. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजद सरकार आले तर अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा सुरू करता येईल. रोजगाराच्या शोधात आपले असंख्य श्रमिक इकडे तिकडे भटकत आहेत आणि अरबो रुपयांच्या मूल्यातून उभा असणारा साखर कारखाना बंद पडला आहे. जर तो चालू झाला तर हजारो लोकांना रोजगार मिळू शकेल असे शनिवारी विधान परिषदेचे सचेतक सुबोध कुमार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष बैद्यनाथ सिंग, चंद्रबशी प्रमुख मुन्ना कुमार, विकास कुमार आदी उपस्थित होते.